नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या कामकाजाचा आज अखेरचा दिवस होता. आजच्या शेवटच्या दिवशीही लोकसभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यानं कामकाज स्थगित करण्यात आलं असून दुसऱ्या टप्प्याचं कामकाज 9 मार्चला सुरू होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सरकार हक्कभंगाचा ठराव आणणार नाही असं केंद्रीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मांडलेल्या सबस्टॅन्सिव्ह ठरावाबद्दल सभापतींशी चर्चा करून निर्णय घेऊ असं ते म्हणाले. रेडिओ प्रसारणकर्मींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज रेडिओ दिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात वोक्स अँड वाईब्स हा पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने जुन्या अभ्यासक्रमांच्या 304 परीक्षा बंद केल्या आहेत. मागील 2 ते 3 शैक्षणिक वर्षांपासून ज्या अभ्यासक्रमांना कोणत्याही विद्यार्थ्याने नोंदणी केली नाही अशा 125 परीक्षा आणि ज्या अभ्यासक्रमांचा कालावधी 10 वर्ष पूर्ण झालेला आहे अशा 179 परीक्षांचा यात समावेश आहे. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं ब गटातल्या सामन्यात झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियावर 23 धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 20 षटकात 2 गडी गमावून 169 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 3 चेंडू बाकी असतानाच 146 धावांवर आटोपला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवसअखेर 1048 अंकांची घसरण झाली आणि तो 82,627 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 336 अंकांची घसरण नोंदवत 25,471 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.